आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं हा या विधेयकाचा हेतू असल्याचं सरकारतर्फे स्पष्टीकरण, तर हेतूबद्दल विरोधकांचे विविध आरोप. राज्यात येत्या 1 मे पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची थायलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यासाठी 6 सामंजस्य करार. आणि राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी. येत्या 2 दिवसात 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं. वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या धर्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही, असंही त्यांनी सांगितलं. वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार सय्यद नासेर हुसेन यांनी केला. हे विधेयक चुकीच्या माहितीच्या आधारे बनवलं गेल्याचं हुसेन म्हणाले. संयुक्त संसदीय समितीत बहुसंख्य सदस्यांनी विधेयकाला विरोध केला होता, त्यामुळे वक्फशी संबंध नसणाऱ्या लोकांना समितीत चर्चेसाठी बोलावलं गेलं, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. हे विधेयक पसमांदा मुसलमान, महिला, गरीब यांच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन आणणारं आहे, असं भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुस्लिमांचा विकासही महत्वाचा आहे. या विधेयकामुळे हे साध्य होईल, असं अग्रवाल म्हणाले. या विधेयकाद्वारे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी केलं. हे विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाविरोधात आहे, असं म्हणत शिवा यांनी विधेयकाला विरोध केला. हे विधेयक जनतेच्या मूलभूत अधिकाराविरोधात आहे, असं तृणमूल काँग्रेसचे खासदार मोहम्मद नदीमुल हक म्हणाले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी हे विधेयक संविधानविरोधी असल्याचं सांगत ते मागे घेण्याचं सरकारला आवाहन केलं. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोजकुमार झा यांनीही विधेयकाच्या हेतूवर शंका उपस्थित केली. राज्यात येत्या 1 मे पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एखादी व्यक्ती नागपूरमध्ये घर घेत असल्यास पुण्याहून त्याची नोंदणी करता येईल. यासाठी आयकर प्रमाणपत्र आणि आधार कार्डाचा आधार घेतला जाईल, असंही ते म्हणाले. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील, असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीनं 6 सामंजस्य करार केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेतोगनटान शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये धोरणात्मक संवाद वाढवणं, पर्यटन, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. व्यापार गुंतवणूक वाढवण्याबाबतही दोन्ही देशात सहमती झाली. बौद्ध धर्म हा दोन्ही देशातला महत्वाचा दुवा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. या भेटीत शिनावात्रा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्रिपिटकाची पाली भाषेतली प्रत भेट दिली. याबद्दल मोदी यांनी शिनावात्रा यांचे आभार मानले. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआन गुरांकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता. 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत. राज्यातले साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी मुकादम, मजूर यांच्यात अग्रिम रकमेवरून होणारी कोट्यवधींची फसवणूक टाळावी, तसंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, मजुरांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं, यासाठी ऊस तोडणी मुकादम आणि मजुरांचं सनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित कायद्याचा मसुदा कामगार आणि सामाजिक न्याय विभागानं संबंधित विभाग आणि घटकांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत विचारासाठी ठेवावा, अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज / मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे आंबा काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसान झाला आहे. भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून 2 मजुरांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे कांदा आणि फळबागांचं नुकसान झालं. लातूर शहर आणि परिसरात संध्याकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे लातूरमध्ये अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. साताऱ्याच्या काही भागात आज दुपारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात केकानवाडी इथं झाडावर वीज कोसळल्यामुळे शेतकरी आणि गायीचा मृत्यू झाला. भारतीय लोकशाहीचं सर्वसमावेशक स्वरूप दर्शवणारं राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभा दिनानिमित्त ते सभागृहात बोलत होते.
ऑनरेबल मेंबर्स, आय एक्सटेंड माय मोस्ट प्रोफाउंड सल्युटेशन्स ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन ऑफ राज्यसभा डे. द काउन्सिल ऑफ स्टेट्स, आवर एस्टीम्ड राज्यसभा, स्टँड्स डिग्निफाइड एट द हाउस ऑफ एल्डर्स, द डिस्टिंग्विश्ड अपर चेंबर ऑफ आवर पार्लियामेंटरी डेमोक्रेसी, एज द क्विंटेसेंशियल एडिफिस of India's federal architecture, this venerable institution ensures comprehensive representation, equilibrium in governance and the cultivation of contemplative sagacity.
1952 मध्ये 3 एप्रिल रोजी राज्यसभा अस्तित्वात आली. भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतंच, पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत अशी भावना चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट यांनी आज व्यक्त केली. ते आज मुंबईत राजभवन इथं आले होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. नवी दिल्ली इथं भारत आणि चिलीमध्ये सामायिक आर्थिक भागीदारी करार झाला असून व्यापार आणि वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. 57व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ओदिशात पुरी इथं आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालचा पराभव केला, तर महिला संघानं कोल्हापूर संघाचा पराभव केला. उपांत्य फेरीत पुरुष संघाचा सामना ओदिशाविरुद्ध होणार आहे, तर महिला संघाची गाठ दिल्ली संघाबरोबर पडेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करून हिंदुत्वाला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना कायमचं सोडल्याची टीका शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील दहिवत शिवारात आज नशा करण्यासाठी वापरलं जाणारं स्पिरिट जप्त करण्यात आलं. राज्य उत्पादन शुल्क विभागानं यावेळी तिघांना ताब्यात घेतलं असून या कारवाईत अधिकाऱ्यांनी 2 बोलेरो गाड्यांसह 2000 लिटर स्पिरिट जप्त केलं. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 38.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं हा या विधेयकाचा हेतू असल्याचं सरकारतर्फे स्पष्टीकरण, तर हेतूबद्दल विरोधकांचे विविध आरोप. राज्यात येत्या 1 मेपासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची थायलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यासाठी 6 सामंजस्य करार. आणि राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी. येत्या 2 दिवसात 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.